कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी रेणुका शहाणे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. मला सांग की तुझा फेवरेट टिफिन काय असायचा? यु नो, एकतर मला असं वाटतं कारण की वर्किंग मॉम्स असल्यामुळे मला आठवतं माझी आई टीचर होती आणि ती सकाळी उठायची आणि असं पटकन एकदम गरम गरम पोळी करायची, फोडणी दिलेली पोळी आणि त्याच्यासोबत ते ताक, ती फोडणी लगेच आठवली गं मला. सो मला सांग की तुझा फेवरेट टिफिन काय असायचा?
माझा अगदी जगप्रसिद्ध टिफिन होता. मी म्हटलं तसं मी जेवून जायची, त्यामुळे मला असे खूप पोळी भाजी वगैरे मी न्यायची नाही, ड्राय स्नॅक्सच न्यायची. आमचे दोन रिसेसेस असायचे, स्मॉल रिसेस अँड लॉंग रिसेस. तर स्मॉल रिसेससाठी मला शेव असायची नेहमी. आणि इनफॅक्ट खूप वर्षांनंतर माझ्या शाळेचं 75वा वाढदिवस होता, त्यामुळे त्यांनी एक मोठं फंक्शन ठेवलं होतं, तर त्याच्यात मला ॲज अ गेस्ट बोलावलं होतं आणि त्याच्यामध्ये मला शेव दिली होती ॲज प्रेझेंट. कारण ते इतकं फेमस होतं की रेणुकाच्या डब्यात नक्की शेव असणार, तिखट शेव.
पण त्या छोट्या गोष्टी जपणं आणि आठवणीत ठेवणं म्हणजेच आपण यु नो किती आपुलकी जपली जाते तिथे ते लक्षात येतं नाही. आणि दुसरा डबा,
दुसरा डबा होता माझा आयदर सँडविचेस असायचे किंवा शिऱ्याची पोळी वगैरे लोणच्या बरोबर, म्हणजे असं काहीतरी, म्हणजे विच इज लाईक पराठा टाईप पण आपल्या पद्धतीचं.
यु नो असं असतं ना की आपल्याला एखादा दिवस शाळेतला खूप आठवणीत राहतो.
मला वाटतं बेस्ट डेज खूप अनेक होते, पण मला आठवतंय की मला 15 पैसे पॉकेट मनी मिळायचं शाळेत, म्हणजे मी 9वीत गेल्यानंतर. तर 9वीतला जो माझा वाढदिवस होता त्याला मी त्या 15 पैसे साचवून साचवून सगळ्या मुलींना ट्रीट दिली होती. त्याच्या आधी घरातच वाढदिवस साजरा करत, पण हा असा इंडिपेंडंटवाला वाढदिवस असा पहिला वाटला. आम्ही अगदी तिकडे कॅन्टीनमध्ये जाऊन वडापाव वगैरे, नॉट वडापाव नव्हतं तेव्हा, फक्त वडे होते. ती ट्रीट मला खरंच आठवते.
पण मला असं वाटतं की शाळेतला शेवटचा दिवस आपल्याला खूप, एक तर ना खूप सारे इमोशन्स एकत्र असतात, कारण आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त काळ आपण शाळेत घालवलेला असतो आणि तिथे लहानपणीचे जे मित्र असतात, ती जी मैत्री असते ना ती खूप खरी असते, कारण त्यांच्यासमोर आपण काही ऍक्टर नसतो, त्यांच्यासमोर काही आपण आता
अचीव केलेलं नसतं,
काहीच अचीव केलेलं नसतं, आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपली खूप मोठी अचीवमेंट असते त्या काळात. सो टेल मी की तुझा सेंड ऑफचा दिवस तुला आठवतोय का?
मला डेफिनेटली आठवतोय. इनफॅक्ट मी असा विचित्र असा काहीतरी चुडीदार कुर्ता घातला होता, तेव्हा चुडीदार कुर्ता वगैरे इतके पॉप्युलर नव्हते आणि तेव्हा आम्ही फ्रॉक्स आणि असंच घालायचो, जीन्स नुकत्याच आल्या होत्या वगैरे, पण मी असं असं झगेदार असं काहीतरी घातलं होतं, चुडीदार आणि हे. आणि माझ्या सेंड ऑफच्या आधी मी केस कापले होते, माझे केस खूप लांब होते, तर पूर्ण स्कूल आलं होतं माझ्या केसांकडे बघायला, रेणुका शहाणेने केस कापले म्हणून. आणि सेंड ऑफ ऑफकोर्स बिटर स्वीट होता, कारण एक नवीन उमेद असते की पुढे काय होणार वगैरे, पण ह्याचं अत्यंत दुःख वाटतं आणि खरंच म्हणजे दोज डेज आर नेव्हर रिपीटेड. त्यामुळे ती वास्तू सोडणं, ते लोक सोडणं खूप भारी खूप आणि मन असं भरून येतं. आणि ते आजही आपण जेव्हा शाळेबद्दल विचार करतो तेव्हा नक्कीच बेस्ट मोमेंट्स ऑफ युअर लाईफ असं कुठेतरी वाटतं आणि नॉस्टॅल्जिक फिलिंग येतं त्यात.
आणि असं काय आगाऊपणा करायचे तेही सांग, कारण प्रत्येक कलाकार आगाऊ असतोच.
आमचा जो ग्रुप होता मैत्रिणींचा तो जरा वी वर व्हेरी ओपिनियनेटेड, आणि म्हणजे आम्ही बोल्ड मानल्या जायचो, म्हणजे विथ आर ओपिनियन्स, निर्भीड असं म्हणायला, म्हणजे की त्यांनी पण आमचं खूप कौतुक केलं बाबा, टीचर्सनी पण खूप, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये पण आम्ही असायचो, नाटक काय किंवा गाणं काय सगळ्यात आम्ही असायचो. आणि इव्हन ॲकॅडमिकली आमचा ग्रुप चांगला होता तसा, आणि इट वॉज वन ऑफ द रेअर ग्रुप्स इन आर स्कूल ज्याच्यामध्ये मुलं पण होती, त्यामुळे मुलांबरोबर बोलणं हा खूप मोठा प्रताप होता त्या काळचा. नाहीतर सगळं शिव शिव वगैरे असं बऱ्याच काळापर्यंत चालायचं, तर ते सगळ्यांना फारच क्रांतिकारी वाटायचं, त्यामुळे कदाचित आम्ही आगाऊ वाटायचो, मुलं नाही. तर माझ्या वर्गात एक शैलेश वाघ म्हणून मुलगा होता आणि त्याचं आणि माझं नेहमी खटके वाजायचे, म्हणजे काही ना काहीतरी कारणावरून. आणि मला रेणुका म्हणून, म्हणजे काहीतरी एक टोपण नाव असतं ना शाळेतलं, तर मला रानडुक्कर म्हणायचे रेणुका नावावरून. तर एकदा माझं आणि शैलेश वाघचं काहीतरी भांडण झालं, तर पूर्ण शाळेभर म्हणजे अशी अफवा पसरली, अफवा नव्हती ती खरंच होतं, की वाघ आणि रानडुकराचं मारामारी चालली. तर म्हणजे त्याच्यासाठी जंगलात जायला नको, IAS इंग्लिश मीडियम वॉज गुड इनफ. हे मी कधीही म्हणू शकले नसते. जी इतकी छान भाभी आपल्याला वाटलीये, तिला कोणी लहानपणी रानडुक्कर कसं म्हणू शकतो?
कारण मी अगं दोन वेण्या घालायची पुढे, चालायची माझी पद्धत अशी खाली बघून असायची, तर ते असं पूर्ण इम्प्रेशन असं ते रानडुक्कर असल्यासारखं. त्यामुळे ती अशी भन्नाट मजा. आणि प्लस आम्हाला म्हणजे मला आणि गिरीश माझ्यापेक्षा 2 वर्षांनी धाकटा होता, तर आम्ही जेव्हा बसनी वगैरे ट्रॅव्हल करायचो तर 1.5 तिकीट घ्यायचो ना, अर्धा त्याचा आणि माझा 1 म्हणून, तर आम्हाला 1.5 शाणे म्हणायचं.
मला असं वाटतं की भाऊ असल्यामुळे अनेक गुपित जपली जातात किंवा इनफॅक्ट यु नो उलगडलीही जातात, समोरही येतात आणि ते खूप कधी कधी खडूसपणा करतात. सो असं असं घरामध्ये म्हणजे एक गमती गमतीत म्हणून.
इनफॅक्ट बालपणी माझी मावशी जवळच राहायची आणि तिची 2 मुलगे भरत आणि विक्रम, 3 मुलगे होते आमच्या परिवारात तसं म्हटलं तर एकत्र. म्हणजे मी सगळं लहानपणीचे सगळे गेम्स होते ते सगळे त्यांच्याबरोबर खेळले गेले. गल्ली क्रिकेट काय, लगोरी काय, फिरकी धरायची काय, मला काय पतंग अजूनही उडवता येत नाही पण फिरकी धरण्याचं काम माझ्याकडे होतं म्हणून माझे मावसोबा मला ढील म्हणायचे.
किती
काय काय नावं बघ, नंतर नावं ठेवायला नको.
खूप नाव काढलं आहेस आणि नावही काढली आहेत.
तर अशी सगळे, त्यामुळे ऍक्च्युली आय वॉज व्हेरी पॅम्पर्ड आणि मी मोठी होते आणि मी खूप अंडरस्टँडिंग होते असं मला वाटतं घरात. म्हणजे फार असं कोणाला त्रास दिला नाही मी. माझा धाकटा भाऊ जो आहे ना, जरा इरिटेटिंग होता. गुपित ठेवण्यासारखं असेल ना ते सगळ्यांच्या समोर बोलायचं, एवढी ऑनेस्टी नको होती मला. म्हणजे आईने नेमकं जर त्याला सांगितलं ना की हे आता काका येणार आहेत, प्लीज हां ते थोडे विचित्र दिसत तर त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आपण उन, तर नेमकं तो म्हणेल की नाही मी काहीच बोलणार नाहीये तुमच्या विचित्रपणाबद्दल. त्याचे प्रताप खूप होते तसे. 93.5
रेड FM बजाते रहो.